camera, action.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. फेमस ऍक्टर डिरेक्टर प्रवीण तरडे यांच्या सोबत आणि ते सुद्धा त्यांच्या घरूनच गप्पा मारतायत, जसं की मी तुमच्या बरोबर घरून गप्पा मारते माझ्या. आणि मला आता प्रवीण सर हे विचारायचं होतं की प्रिकॉशन म्हणून एक मेसेज काय द्याल तुम्ही सगळ्या आपल्या लिस्नर्सला.
प्रिकॉशन म्हणून सध्या एकच मेसेज आहे, स्वतःला घरात उंडून घ्या. जरी तुम्हाला हा अज्ञातवास वाटला तरी चालेल, कारण लक्षात घ्या पांडव सुद्धा अज्ञातवासात त्यांनी जगापासून आयडेंटिटी लपून स्वतःला कोंडून घेतलं म्हणून ते जगले. तसं आपल्यासाठी हा अज्ञातवास येत असं समजा आणि या अज्ञातवासात स्वतःला समृद्ध करा.
नक्कीच नक्कीच, हे सगळं आता ऐकल्यानंतर लोक नक्कीच या आयडियाज पण फॉलो करतील. थँक्यू सो मच प्रवीण सर, आज गप्पा मारल्यात आणि आयडियाज छान शेअर केल्यात.
थँक्यू थँक्यू.
93.5 रेड FM बजाते रहो.